दुसरे इतिहास अध्याय 33। मनश्शे यहुदाचा राजा झाला तेव्हा 12 वर्षांचा होता। त्याने यरुश्लेमेमध्ये 55 वर्षे राज्य केले। त्याचे आचरण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे होते। वाईट वर्तणुकीमुळे ज्या देशांना परमेश्वराने इस्रायलपुढून हुसकावून लावले त्यांच्या निंद्य प्रथांचेच मनश्शेने अनुकरण केले। हिजकियाने जी उंच स्थाने उद्ध्वस्त केली होती तीच मनश्शेने पुन्हा बांधली। त्याने बाल देवतांसाठी वेद्या केल्या आणि अशेराचे स्तंभ उभे केले। नक्षत्रांपुढे नतमस्तक होऊन तो त्या तारांगणाची पूजाही करत असे। परमेश्वराच्या मंदिरात त्याने त्या इतर दैवतांसाठी वेद्या बांधल्या। माझे नाव यरुश्लेमामध्ये चिरकाल राहील असे याच मंदिराबद्दल परमेश्वराने म्हटले होते। या परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात मनश्शेने सर्व नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या। बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने आपल्या पोटच्या पुत्रांचा यज्ञात बली दिला। जादूटोना चेटूक यातही तो पारंगत होता। चेटूक करणारे आणि मृतात्म्यांशी संबंध ठेवणारे यांच्याशी मनश्शेचे संबंध होते। परमेश्वराने निषिद्ध मानलेली बरीच कृत्ये मनश्शेने केली। त्याच्या या गैरवर्तनामुळे परमेश्वराचा संताप झाला। मनश्शेने एका कोरीव मूर्तीची स्थापनाही देवाच्या मंदिरात केली। या मंदिराविषयी दाविद व त्याचा पुत्र शलमोन यांना देव असे म्हणाला होता, या मंदिरात आणि यरुश्लेमेमध्ये माझे नाव चिरकाल राहील। इस्रायलाच्या सर्व कुळांमधून मी यरुश्लेमेला निवडले। त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या प्रदेशातून मी आता इस्रायल लोकास बाहेर पडू देणार नाही, पण त्यांना दिलेल्या आज्ञा मात्र त्यांनी कसोशीने पाळल्या पाहिजेत। मोशेद्वारे त्यांना दिलेल्या विधी नियम व आज्ञा त्यांनी पाळायला हवेत। मनश्शेने मात्र यहुदा लोक आणि यरुश्लेमेचे लोक यांना दुराचरणाला प्रवृत्त केले। इस्रायल लोकांपूर्वी ज्या राष्ट्रांना परमेश्वराने हुसकावून लावले त्यांच्यापेक्षाही हे लोक दुराचरणी होते। परमेश्वर मनश्शेशी इतर लोकांशी बोलला, पण कोणीही परमेश्वराचे ऐकले नाही। तेव्हा अशूरच्या राजाच्या सेनापती करवी परमेश्वराने यहुदावर हल्ला केला। या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले, त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या। अशा रीतीने मनश्शेला कैद करून त्यांनी बाबेलला नेले। मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली। त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला। त्याने देवाची प्रार्थना केली व मदतीसाठी याचना केली। मनश्शेचा धावा ऐकून परमेश्वरास त्याची दया आली, म्हणून त्यास पुन्हा यरुश्लेमेला आणून परमेश्वराने त्यास गादीवर बसवले। परमेश्वर हाच खरा देव आहे हे तेव्हा मनश्शेला पटले। या घटनेनंतर मनश्शेने दाविद नगराभोवती आणखी एक कोट बांधला। हा कोट गिहोनच्या पश्चिमेकडील खोऱ्यात मासळी दरवाजाजवळ ओफेल टेकडी सभोवती असून खूप उंच होता। यहुदामधील सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये त्याने अधिकारी नेमले। परक्या देवतांच्या मूर्ती त्याने हटवल्या। परमेश्वराच्या मंदिरातील मूर्ती काढून टाकली। मंदिराच्या टेकडीवर तसेच यरुश्लेमामध्ये बांधलेल्या वेद्याही काढून यरुश्लेम नगराबाहेर टाकून दिल्या. नंतर त्याने परमेश्वराची वेदी स्थापन केली आणि त्यावर शांत्यर्पणे आणि उपकार स्मरणाची अर्पणे वाहिली. समस्त यहुदी लोकास त्याने इस्रायलाचा परमेश्वर देव याची उपासना करायची आज्ञा केली. लोक अजूनही उंच स्थानी यज्ञ करीतच होते, पण आता ते फक्त त्यांच्या परमेश्वर देवा प्रित्यर्थ करीत होते. मनुष्याची बाकीची कृत्ये तसेच त्याने केलेली देवाची प्रार्थना तसेच परमेश्वर देवाच्या वतीने द्रष्टे त्याच्याशी जे बोलले ती वचने हे सगळे इस्रायलच्या राजांच्या बखरीत लिहिलेली आहेत. मनुष्याची प्रार्थना आणि परमेश्वरास त्याचे गाऱ्हाणे ऐकून करुणा वाटणे हे द्रष्ट्यांच्या बखरीत आहे. मनुष्याला उपरती होण्यापूर्वीची त्याची पापे व वाईट काम, उंच स्थाने व अशेरा स्तंभ जिथे उभारले ती स्थाने, कोरीव मूर्ती याचेही तपशील याच बखरीत आहेत. पुढे मनुष्य मरण पावला व पूर्वजांबरोबर त्याचे दफन झाले. त्याच्या राजमहालातच लोकांनी त्यास पुरले. त्याच्या जागी त्याचा पुत्र अमोन राज्य करू लागला. अमोन 22व्या वर्षी यहुदाचा राजा झाला. तो यरुश्लेमेमध्ये 2 वर्षे गादीवर होता. परमेश्वराच्या दृष्टीने निषिद्ध अशी कृत्ये त्याने केली. आपले पिता मनुष्ये यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागला. पित्यांनी करून घेतलेल्या कोरीव मूर्ती पुढे यज्ञ करून अमोनाने त्यांची पूजा केली. पुढे त्याचे पिता मनुष्ये जसे परमेश्वरास नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट अमोनाची दुष्कृत्ये वाढतच चालली. अमोनाच्या सेवकांनी कट रचून त्याची त्याच्या महालातच हत्या केली. पण राजा अमोन विरुद्ध कारस्थान करणाऱ्यांचा यहुदी लोकांनी काटा काढला. मग अमोनचा पुत्र योशिया याला लोकांनी राजा केले.